chinimandi.com podcast.
वीजी डेली शुगर मार्केट अपडेट, मंगळवार 19 नोव्हेंबर 2019. डोमेस्टिक मार्केट, आज देशभरात साखरेची मागणी कमी राहिली. महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3150 रुपये ते 3200 रुपये राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3180 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3200 रुपये ते 3250 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3160 रुपये होता, तर M30चा व्यापार 3230 रुपये ते 3290 रुपये राहिला. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3570 रुपये ते 3580 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3225 रुपये ते 3350 रुपये होता, तर M30चा व्यापार 3300 रुपये ते 3325 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट, सीझन 2018-19 तयार व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 20,300 रुपये ते 20,400 रुपये आहे. एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 हंगामाच्या पीक वितरित करण्याची मागणी 20,700 रुपये ते 20,800 रुपये आहे, तथापि सध्या बाजारात कोणतीही विक्रेता नाही. सीझन 2019-20 हंगामात कच्च्या साखरेचे एक्स फॅक्टरी दर 30,200 रुपये ते 30,300 रुपये पर्यंत होते. भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत $330 ते $332 पर्यंत आहेत. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $339 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.71 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.76 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.21 झाला. क्रूड फ्युचर्स 4,058 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $56.56 होते. इक्विटी, BSE सेन्सेक्स 185.51 अंकांनी वर येऊन 40,469.70 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE Nifty 55.60 अंकांनी वर येऊन 11,940.10 अंकावर बंद झाला.